प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सचो सर्री ते मेवा स्वागत है यू पाकुम आशा है यू की इत कार्यक्रम ते मे कुन आत्मिक लाभ पुट्टल सचो शांति उन्डे जिंदगी तलाई सचो सर्री पुट्टल ते इदिना पहले किया मट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वड़ाट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम
Bye.
प्रिय दोस्ता लुड़ीट इत कार्यक्रम तोन के जनवा लड़ सब भाई लखनु प्रभु यीशु न ना पवित्र नाम ते बेगुन सब तो नवा सेवा सचो सरी कार्यक्रम ते मिया सप्ता उन्दे बार फिर स्वागत है उन्दे माकुन विश्वास है कि कार्यक्रम तोन केंजा नजरिया ते बेगुन सब तोन प्रभु यीशु न आशीष फुटसे रहे माता हुए अने इत कार्यक्रम तोन केंजा न बात ते बेगुन सब तोन बड़ंग बड़ंग आशीष फुटसे रहे माता है इवन माकुन अपनो चिट्ठी ते लिखे किसी जरूर वैकेट अमट मिहनल प्रभु ईसुन से बिनती की कम प्रभु जी मीवत सब परेशानी तोन हटे कैनुल प्यारो भाईडित अनिसेलक नेट इमड माकोन इहुने चिट्ठी लिखे किसी रोहता के मंदा केट अमट मीवंग चिट्ठी ना आशा की कम प्यारो भाईडित अमड मीवा सेवा तलाई हमेशा तैयार यम उन्हें इमड इत कार्यक्रम ता बारे ते अपनो संग वाले भी जरूर बतेगी किट आपी बोल भी प्रभु यीशु ना सच्चे वचन तोन केंजा नोड ओंडे प्रभु यीशु ना आशीष तोन ये ची वोन अपनो जीवते जगह से नोड ते वड़ट भाईडी टनी सेलक नेट अमट अपनो नेटाइत बाइबल अध्ययन ता कार्यक्रम तुन शुरू किया ना मुन्ने प्रभु यीशु से बिनतेगी कम प्रिय दोस्ता लुड़ित इमट भी ना संगने पूरे विश्वास तल प्रभु ईसुन से इहुन बिनती के पवित्र पवित्र इत पूरो दुनिया तोन बने क्यान वाले परमेश्वर दाउनी अमट सब उन्दे बार फिर ईसु मसीह ना नाम ते सचो मन तल नी करूं वाई तलाम अनि अमट नी कुन मन तल धन्यवाद से आतुलम की इमामा कुन पिजड़ा समय ते चोको भलो इरती उन्दे वाइन वाले सब दुख तकलीफ बने मुसीबत तल पिसुची इर्तोनी इदन लाई भी अमरने कुन जीवा तल खूब धन्यवाद स्यातुलन प्रभु जी इत समय ते बाइबल अध्ययन क्या ले मावा मदद कीम इदे मावानी से बिनती आन प्रभु जी यर सब केंजन वाले भाईड़ा अनि सेलक ना नड्डुम ते बोले बीमार होए या फिर वोड बांगे भी परेशानी ते होए ते इमा बोड़न पुरो रीति ताल चंगो की बड़ी की इमा चंगो कहने वाले परमेश्वर दाउनी आंधी उन्हें माकुन समझ सिम की अमट भी निवा पवित्र वचन तोन अच्छा ताल पुंज सके माई कम प्रभु जी अमर ने कुन सब मादिंग लाई धन्यवाद सीता के इत बिनती तोन यीशु मसीह ना नाम ते तलक की तोना आमीन प्यारो भाईडित अनि सेलक नेट नैंडा मट अपनो नेटाइत बाइबल अध्ययन ता कार्यक्रम ते पुरानो नियम ता दूसरो राजा ना किताब तल नालू अनि संयुक्त पाठ ना अध्ययन किसी रहे माइकम ते वड़ट भाईडित अनि सेलक नेट इमट अपनो सब काम धंधो नु घड़ी मैंड छोड़ेक्सी प्रभु यीशु ना सचो वचन तोन केंजट प्रभु जी मिवा जीवते आनंद खुशी अनि मन ते पुरो शांति स्यानुल प्यारो भाईडी टेनी सेलकनी नालुं पाट ते अमट एलिशा ना जरिया तल कीतल वाले सयुं अचंबो काम कना बारे ते पढ़े माय कम इगा एलिशाल अनि एलिया भक्ता ना जरिया तल कीतल वाले अचंबो काम कने उन्दी बरोबरी ता काम दिस रहे माताई परमट हुड़कम की एलिशा ना अचंबो काम कन ज्यादा चर्चा आसी रहे माताई इदना बात ते बोल अपनो पोल मरिन बोल वोना जगह ते राजक्यान वाले मत्तुल बैसे कुन शहर ता दीवाल ता किनाडे होम तबली तरुतुल इत कारण तल इसराइल देश पर रो पड़ा है गुस्सा वात ते वोल वोन छोड़े किसी अपनो देश ते मलसी अत्तो पुंदन वाले ला चेला लोड़ा झनिक नाल उन्दी झनी एलिसा ना पड़ो लिए ची इत्तो निवल सेवक नावल आदमी सासी अत्तो उन्दे इम्मा पुंदा तोनी की वोल परमेश्वर तोन वरितान वाले मंची तोन
डब्बू नोल ओल कर्ज दाल मतोल बोल वातोल है कि ना उड़रंते मरकनो अपनो सेवक बन क्या लाई बोल लाई वातोल है एलिशाल आदेन पूछे कि तुल अन्ना नी लाई बड़ंगी का ना कोई मन का कि निवा रोते बड़ंग है बोल तुल निवा दासी ना रोते उन्दे कुप्पी नी दून छोड़े किसी ओंडे बांगे हिले वलितुल इमा बाहड़ो हंजे कोन अपनो सब पड़ोस वाले नुं खाली बर्तन तलेक्सी अरी बड़ा उन्हें कम बर्तन मिनी तत्की फिर इमा अपनो मर्क न संग ने अपनो रोते विता उन्हें दरवाजा बंद किसी कोन अव सब बर्तन ने नी दून उंडले किसी की उन्हें जो निंचितानु अवेन अलग रखी इदन बात ते अद्वोन करुमताल चले मत उन्हें अपनु मर्क न संग ने अपने रोन हंजी कुन दरवाजा बंद की तो आप बोल तो अदन करुम बर्तन तत्ता के हत्तोड़ उन्हें अद नी दून उंडले कीता खेत बहुन सब बर्तन निंचा तो इदन बात ते अद अपनो मर रही नित्तो ना करूं उन्दी उंडे भी अरी बड़ा वोल अधनित तुल उंडे बर्तन तुम्हा करूं तो अहिले आपी नी थमे मासियत इदन बात ते अध हंजी कुन परमेश्वर तोल भक्तान इहुन हंजी कुन भते किसी सीत उंडे अधित्तु विता नी मुमसी कुन यानि कि प्रभु नोल भक्ताल अजनी नित्तुल नी मुमसी कुन कर्जा नीची सिम उंडे बांगे मंजी विदालते अद्दिन से इम्मा अपनु मर्क न संग ने अपन रोन रच्चा ताक्सु की फिर उन्दे दिया ता मांदी आन की एलिशाल सुनम देश ते हत्तुल डेगा उन्दी कुलिन माई मंजी ता उंडे बोल अद्दिन साड़ी तिंदन लाई बिंते किसे कुन मजबूर की तुल उंडे बप्पोड़ बोल हक्के डल हंदुल अपोड़ अपोड़ बोल अग्गा साड़ी तिंदन लाई रहिंदुल उंडे अज्जनी अपनो आदमीन इत्तु केंजा यल जो हमेशा मा इगटल आसे कोन हंतो लाई बोल ना कुन परमेश्वर तोल बोले पवित्र भक्तल लाक्षी रहे मातो लाई अमट छत पर रो उंदी चुड्डूले खोली पर रो बने की सुकम उंडे आप ही बोन लाई उंदी कट्टूल उंदी मेज उंदी कुर्सी उंडे उंदी टवड़ी इरकम कि बप्पोड़ बोल मा इग्गा वायनुल अप्पोड़ अद्दे खोली ते वासी मंदानुल उंदी दिया ता मांदियान की बोल अग्गा हंजी कुन परोडा खोली ते रुके मतुल उंडे अगई नामसी सितुल उंडे बोल अपनो सेवक गेजिन इतुल असुने मिन तुन केसी अरी बड़ा उना केयन से अध उना सामनो निच्चियत इदेन बात ते बोल गेजिन इतुल इदेन से वनका की इमारा मालाई इच्छो चिंता बढ़ेगी तो नहीं ते अमट नी लाई बड़ंग की कम बड़ंग नी वा चर्चा राजा लिया खास मुखियन से बदेगी का बोल जवाब सीतुल अन्ना तो अपनो हिलो गोड़ा न डुमते मन तो ना फिर बोले तुल ते इत देन लाई अमट बड़ंग की कम गे जी जवाब सीतुल पक्को अदेना बेनाई औला धैले उंडे अदेनोल आदमी भी सियानो आई उंडे बहुन उल अदेन केचुतुल अपियद डेड़ी ते निच्छियत प्यारो भेड़ी टनी सेलकनीट आपी बोल इतुल गर्मी ता समय ते दिन पुरो आयना बात ते इमवड़ उल टूड़न छाती तल लक्की की जनी इतु ये ना बोल प्रभुनी ये परमेश्वर तोल भक्तानी यूनल्ले अपनो दासिन धोका मिनिसेमा उंडे अज्जनी पीठे के आसियत ओंडे गर्मी ता समय जो बोल समय बतेक्सी मत्तोल दिन पूरो आयना बातते अदिन उल्वळुल टूडल पैदा आसियत्तुल ओंडे बहुन बहुन टूडल पड़ुल आता के हत्तुल आपी उंदे दिया बोल अपनो दाइन करूं पूतन वलड़ा करूं औसियत्तुल ओंडे अपनो दाउना कोलते उच्चियत्तुल अनि ओलपनो दाउन इंदलातुल आह नवा तल्ला आह नवा तल्ला आप इवन उल्दाव अपनो सेवक तोन इत्तुल येन येन दाइन करूं वो सेवक वोल टूडन ताच्चे कुन वुना दाइन करूं वो तुल फिर वोल दुपाली तक वुना कालंग न करूं रहमतुल इदन बात ते वोल टूडल सासियत आप ये छवा तदाई परोडा खोली ते तरिसिकुन आदे नल्टूरन वोल भक्ता ना कटुल परो नाम सुची सीतो उन्हें पस्से कुन किवाड बंद कीतो इधने बात ते रहिसियत उन्हें यद अपनो आदमिन केसिकुन इत्तु ना करुन वडुल सेवक उन्हें उन्दी गदल तुरंत रोचिसिम कि अन्ना परमेश्वर तुल भक्तान इगा तल उंदी जल्दी तल मिलेमासी वाईका वोलितुल नैनिमा वोनिगा बड़ी दकी इदन बात ते बोल टूडानोल दाउ अपनो माइनितुल नैन ना तो नवचंदाना उंडे ना ही छुट्टी ता दिया ही वोलितुल कल्याणायल इदन बात ते अज्ञानी गधन पर रो काठी दोष चिकुन अपनो सेवक तोन इत्तु गदन हकले की उन्हें ना वा इंदान बगैर हकले कियान ईपी धीलो काम भी निकी की जे अत ताक ना के करवेल मट्टा थे परमेश्वर तोल भक्तन करुम ओसियत अदिन लक नाल हुड़ची कुन परमेश्वर तोल भक्तल अपनो सेवक गहजीन इत्तुल हुड़ा हक्के तो अद सुने में आंद इंगा अदन से मिले मायन लाई विचियन अंडे अदन पूछे किम की इमा अच्छा वालो तो है ये दिवल आदमी अच्छा वालो तो है अंडे टूडल भी अच्छा वालो तो है पूछे क्या ना बात ते अदमाई जवाब सी तो इंगे अच्छा वालो है योड अदमटत पर रो परमेश्वर तोल भक्तन करूं औतु अंडे वो नंग काल करसी इंदलातु आप ही गेजी अदन करूं हत्तुल की अदन धक कसी सिकुन हटकी वल मगर परमेश्वर तोल भक्तालितुल अदन छोड़े किसी चीम अदन अजीबा घबरे मताई पर परमेश्वर ना कुन हल बत केवल मक्सूची इर्तुल है इदन बात ते अद इंदलात बड़ंगन्ना अपने प्रभुन से मर रही तलेक्सी मत्तोना बड़ंगन्ना हल इंजी मत्तोना की नाकुन धोखा में नहीं सेमा प्यारो भैडिट इदन बात ते एलिशा भक्तल घेजी नित्तुल अपनो नन्नी दोची है ना डनावा बड़गा कई दे ये चिकुन चले माँ सर्रित यदि बोले निकुन पट्टानोल ते वो ना अच्छा भलो ता खबर मिनी पूछेगी की उन्ड बोले निवा अच्छा भलो ता खबर पूछे क्या नोल ते वो जवाब मिनी सीखी उन्ड ना वा इत बढ़गा बोल टूड़ा ना टड्डी ते इरसी चेकी आपी टूड़ा ना दाई एलिशा नित्तु परमेश्वर ता अनिनिवा जीवंता गिड़िया अनन्नी कुन अल छोड़ेगी का तो बोल तेची कुन अदन पिज्जा पिज्जा ताकतुल अदमाई ना मुन्ने अवसी कुन गेजी बढ़का तुन बोल टूड़ा ना टोडित परो इर्तुल पर बांगे आवाज हिलकें जोड़ उन्हें ना ही काउक लगे की तुल ಇದನ್ನ ಬಾತ್ ಬೋಲ್ ಎಲಿಶಾನ್ ಮಿಲೆ ಮಾಲೈ ವಾತುಲ್ ಅಂಡ ಬೋನ್ ಬತೆಕಿಸಿ ಸೀತುಲ್ ಟೂಡಲ್ ಐಲತೆದುಲ್ ಬಹುನ್ ಎಲಿಶಾಲ್ ರೋತೆ ವಾತುಲ್ ಆಪಿ ಬೆಳಂಗ್ ಹುಡ್ತುಲ್ ಕಿ ಟೂಡಲ್ ಸಾತುಲ್ ಉನ್ನ ಕಟುಲ್ ಪರೋ ಅರ್ತುಲೈ ಇದನ್ನ ಬಾತ್ತೆ ವರೋಲೆ ರೂಪ ಹಂಚಿಕೊನ್ ಕಿವಾಡ್ ಬಂದ್ ಕೀತುಲ್ ಅಂಡ ಪರಮೇಶ್ವರ್ ಸೆ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕೀತುಲ್ ಆಪಿ ಬೋಲ್ ತರಿಸಿಕೊನ್ ಟೂಡನ್ ಪರೋ ಇದು ರೀತಿ ತಲ್ ನಾಮ್ ಸೆ ಸೀತುಲ್ ಕಿ ಅಪ್ನೋ ಟೊಡ್ಡಿ ತೋನ್ ಉನ್ನ ಟೊಡ್ಡಿ ತಲ್ ಅಂಡೆ ಅಪ್ನೋ ಕನ್ಕ ಉನ್ನ ಕನ್ಕ ನಲ್ ಅಂಡೆ ಅಪ್ನೋ ಕೈಕ್ ಉನ್ನ ಕೈಕ್ ನೆ ಮಿಲೆ ಕಿಸಿ ಸೀತುಲ್ ಉಂಡೆ ಬೋಲ್ ಟೂಡನ್ ಪಾರೋ ನಾಮ್ ಸಿ ಸೀತುಲ್ ಆಪಿ ಟೂಡನ ಮೆಂದುಲ್ ಗರಂ ಅಯಲ್ಲ ಇದನ್ನ ಬಾತ್ತೆ ಉಂಡೆ ಬೋಲ್ ಟೂಡನ್ ಛೋಳೆ ಕಿಸಿ ರೋತೆ ಹಿಕ್ಕೆ ಹಕ್ಕೆ ವಲಿತಲಾತುಲ್ ಪ್ರೀ ಕೆಂಜನ್ ವಾಲೆಡ್ ದೋಸ್ತಲೋಡಿಟ್ ಉಂಡೆ ಫೀಟ್ ಟೂಡನ್ ಪಾರೋ ನಾಮ್ ಸಿ ಸೀತುಲ್ ಇದನ್ನ ಬಾತ್ತೆ ಟೂಡಲ್ ಏಡುಂ ಬಾರ್ ಛಿಂಕೀತುಲ್ ಉಂಡೆ ಅಪ್ನು ಕನ್ಕುನು ಖೋಲೆ ಕೀತುಲ್ ಇದೇನ ಬಾತ್ತೆ ಎಲಿಶಾಲ್ ಘೇಜಿನ್ ಕೇಸಿ ಕೊನ್ ಇತ್ತುಲ್ ಸುನಮೇನ್ ತುನ್ ಕೇಸಿ ಅರಿವಡ ಅದುವೋ ನ ಕೇನ ಬಾತ್ತೆ ಓನ್ ಕರ್ರು ಮಾತು ಆಪಿ ಅದಿತ್ತು ಅವನ ಟೂಡನ್ ತಾಚಿಯನ ಅದರೋ ಪಾತ್ ಅದುವೋ ನ ಕಾಲ್ಕ್ ಪರ್ರು ಅರ್ಸಿಕೊನ್ ಧರ್ತಿ ತ್ಯಾಕ್ ಮುರ್ಸಿಕೊನ್ ಕಾಲ್ ಕರ್ತು ಫಿರಪ್ನು ಮರ್ರಿನ್ ತಾಚಿಕೊನ್ ಪಸಿಹತ್ ಇದನ್ನ ಬಾತ್ತೆ ಎಲಿಸಾಲ್ ಗಿಲ್ಗಾಲ್ ದೇಸ್ತೆ ಮಲ್ಸಿ ಹತ್ತು ಆ ದೇಸ್ತೆ ಅಕಾಲ್ ವಾಸಿಮತ್ತ ಒಂಡೆ ಪುಂದನ್ ವಾಲೆ ಲೋಡ್ ಚೇಲಲ್ ಉನ್ ಸಾಮ್ನು ಉಚ್ಚಿ ಮತ್ತೋಳ್ ಡುವೋಲ್ ಅಪ್ನು ಸೇವಕ್ ತೋನ್ ಇತ್ತುಲ್ ಅಟ್ಕ ತರುಚಿಕೊನ್ ಪುಂದನ್ ವಾಲೆ ಲೋಡ್ ಚೇಲ ಲೋಡ್ ಲೈ ಬಂಗೆ ಬನಿಕಿ ಆಪಿ ಬೋಲೆ ಮೈದಾನ್ತೆ ಸಬ್ಜಿ ಭಾಜಿ ಕೊಯ್ಯನ್ ಲೈ ಹತ್ತುಲ್ ಉಂಡೆ ಬೇನೆ ಡಂಗುಡ ವೆಲಿತುನ್ ಉರುಚಿ ಅರಿವತ್ತುಲ್ ಉಂಡೆ ನಟ್ಸಿ ಕೊನ್ ಬತೆ ಕ್ಯಾನ್ ಲೈ ಅಟ್ಕಾತೆ ವಾಡ್ಸಿತ್ತೋಳ್ ಬಹುನ್ ಓಳ್ ಅಟ್ಕಾತೆ ಬನೆ ಕ್ಯಾನ್ ಲೈ ವಾಡ್ತೋಳ್ ಒಂಡೆ ಓಳ್ ಅದೇನ್ ಪುನ್ನೊಳಲ್ಲೆ ಆಪಿ ಓಳ್ ಮಾನವಲುಳ್ಳೈ ತಿಂದಾನ್ ಲೈ ಅಟ್ಕಾತಾಲ್ ತುನ್ಸುತ್ತೋಳ್ ತಿಂದಾನ ಬಖತ್ತೆ ಓಳ್ ಚಿಲ್ಲೆ ಮಾಸಿ ತೇಚಿ ಹತ್ತೋಳ್ ಯ ಪರಮೇಶ್ವರ್ ತೋಲ್ ಭಕ್ತಾನಿ ಅಟ್ಕತೆ ಮಹೋರೈ ಒಂಡೆ ಓಡ್ ಆ ಪಿಡಲ್ ತಿಂಜಿ ಹಸಕೆ ಮಾಯೋಳ್ ಆಪಿ ಎಲಿಶಾಲಿತ್ತುಲ್ ತೆಜರಸೋ ಮೈದ ಅರಿವಳಾಟ್ ಆಪಿ ಓಲ್ ಅದ್ದೇನ್ ಅಟ್ಕತೆ ವಾಟ್ಸಿಕೋನ್ ಇತ್ತುಲ್ ಈಗ ಓಡುನ್ ತಿಂದನ್ ಲೈಸಿ ಫಿರ್ ಅಟ್ಕತೆ ಬಾಂಗೆ ನುಕ್ಸಾನ್ ತಚಿಯೇಜ್ ಹೈಲೆ ರಹೆ ಮಾಯೋ ಒಂಡೆ ಬೋಲೆ ಮಾನವಲ್ ಬಾಲ್ಸಾಲ್ ತುನಿತ್ತುಲ್ ಪಣಸು ತಲ್ವಾಲೆ ಜೌನ ಬೀಸ್ ಸಾಡಿ ಒಂಡೆ ಅಪ್ನು ಬೋರಿ ತೆಲೀಲು ವಾಲೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತೋಲ್ ಭಕ್ತಾನ್ ಕರ್ರು ಅರಿವಾತ್ತುಲ್ ಎಲಿಸಾಲೆತ್ತುಲ್ ಒಳ್ಳು ಕೊಡುನ್ ತಿಂದನ್ ಲೈಸಿಯಂ ಗುನುಲ್ ಕೇಪನ್ ವಾಲೆ ಇತ್ತುಲ್ ಬಳಂಗನ್ನ ಸೌ ಮನವಾಲೋಳ ಸಾಮ್ನು ಇಚ್ಚೋಯ್ ಇರ್ಸಿಸಿಕ ಪುಲಿತ್ತುಲ್ ಲೋಗುಡುನ್ ಸಿಸಿ ಸಿಂ ಕಿ ತಿನ್ನಾನು ಬಾಡಿಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಇಹೋನ್ ಇದಾ ತೊಲೈ ಬುಳ ತಿಂದನ ಬಾತ್ತೆ ಬಾಂಗೆ ಪಿಸ್ಸಿ ಭಿ ದಾಲ್ ಆಪಿ ಬೋಲ್ ಓಳ್ ಸಾಮ್ನು ಇರ್ಸಿಸಿ ತುಲ್ ಒಂಡೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ವಚಂತ ಅನುಸಾರ್ ಉಳ ತಿಂದನ ಬಾತ್ತೆ ಬಾಂಗೆ ಪಿಸ್ಸಿ ಭಿ ಹತ್ ಪ್ಯಾರೋ ಬಹಡಿಟನಿ ಸೆಲಕ್ನಿಟ್ ಪವಿತ್ರ ಬೈಬಲ್ ತೆ ಇಹೋನ್ ಲೇಖೆ ಮಾತಾಯಿ ಅರಾಮ್ ದೇಶ್ ತೋಲ್ ರಾಜನೋಲ್ ನಾಮನ್ ಪಡೋಡೋಲ್ ಮುಖಿಯಲ್ ಅಪ್ನು ಮಾಲಿಕ್ತಾ ನಜರ್ತೆ ಪಡೋಲ್ ಅನ್ನ ಜಾನೋ ಮಾನೋ ಮಾನೋಲ್ ಮತ್ತೋಲ್ ಬಾಡಿಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಓನ ಜರಿಯ ತಲ್ ರಾಮಿಡುನ್ ಮೈಸೂಚಿ ಮತ್ತೋಳ್ ಉಂಡಯಲ್ ಸುರ್ಮಾಲ್ ಮತ್ತೋಲ್ ಪರ್ ಕೋಡ್ತಾ ಬಿಮಾರಿ ವಾಲೆ ಮತ್ತೋಲ್ ಅರಾಮಿ ಮಾನವಲೋಳ್ ಜುಂಡ್ತೆ ಅಸಿಕೊನ್ ಇಸ್ರಾಲ್ ತಾ ದೇಸ್ತೆ ಹಂಚಿಕೊನ್ ಅಗಟಲ್ ಉಂದಿ ಚುಡ್ಡೋಲ್ ಟೂಡಿನ್ ಗುಲಾಮಿ ಕ್ಯಾನ್ ಲೈ ಅರಿವಾಸಿ ಮತ್ತೋಳ್ ओंडेत टूडी नामन्ना जनीना सेवकिन अदापनो मालकिन तोन इत्तु जो नावल मालिक सोमरों देश तोल पुनन वालिन कर रूम आयल तबड़ंग अच्छा लायल बाड़ी की वोल वोन कोड़ता बीमारी तल चक्को किसी सेवल ते बोले वनोल प्रभुन करूं हंजी कुन इंजे सितुड़ की इसराइली टूड़ी इहुन इंताई आराम देश तोल राजल इत्तुल इमविता अन्ना इसरा देश तोल राजन करूं उन्दी चिट्टी रोक का आप बोल दस की कर चांदी उंडे सारू हजार टुकड़ंग सोना उंडे दस जोड़ी दिकड़ी संग ने अरिकुन रवाना आसी हत्तुल उंडे बोल इसरा तोल राजन कर रूम अचिट्ठी वो तुल बापी इध लिखे मासी मत्ता कि बहुन ने कुन इध चिट्ठी पुट्टल आपी पूंजी येतके के अन्ना नामन पड़ोडोल अपनो वड़ुल कर्मचारी नी करूम इदन लय रोहता तोना कि इम्मा वोना कोड़ तुन चौको किसी सीम इचिट्टी तुन पढ़े मायन बात ते इसराल देश तोल राजाल अपनो दिकड़ी नू सरुच्चिकुन इत्तोल बड़ंग अन्ना जियान वाले या पिसुतान वाले परमेश्वर आंदन कि वोल मानवल ना करूम बोने इदन लय रोहतोल है कि अन्ना वोना कोड़ तुन चौकोगी का सोच विचारे तो किम्ट वो ना संग ने झगड़ा था कारण पिड़की तो लोए उन किंची कुन की इसराल देश तोल राजल अपनो दिकड़िनु सर तो लाई परमेश्वर तोल भक्ताल एलिशाल राजन कर रूं खबर रोत तोल प्यारो भैडित इंगमावा नेटाइत बाइबल अध्ययन ता कार्यक्रम गई खत्म आई थाई मुन्नेडा कार्यक्रम ते मिसे फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु मिकुन आशीष सेवित
इन्हीं के मावा कार्यक्रम सच्चो सर्री केस दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इम्मट मासे इत पताते संपर्क मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुरंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9 7 7 8 0 3 9 9 3 मावा ईमेल पता है goldi@radio882.com पता उन्दी बार ओंडे केंची एनट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9 7 7 8 0 3 9 9 3 मावा ईमेल पता है goldi@radio882.com